सो सध्या आपल्याकडे लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊन मध्ये ना बरीच अशी लोक आहेत ना जी वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेली आहेत. त्याच्यामध्ये मग राज्यातले किंवा राज्याबाहेरचे जे मजूर आहेत ना त्यांचे जरा विशेष हाल होत आहेत. आपण न्यूजमध्ये बघतोच आहोत की हे जे मजूर आहेत ना ते आपल्या घराच्या ओढीनं पायी प्रवास करत, शेकडो मैलाचा प्रवास पायी करत ते घराच्या ओढीनं निघालेले आहेत. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अगदी उपाशी पोटी हे जे मजूर आहेत ना ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरासाठी ते निघालेले आहेत. आपल्याला औरंगाबादची घटना माहितीच आहे, अगदी हृदय पिळवटून टाकणारी ती घटना होती. सो मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्याकडे माणुसकी आजही शिल्लक आहे अशीच एक कहाणी मी तुम्हाला आज ऐकवतो आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकडा इथली ही कहाणी आहे. हेमलता डोंगरे यांची ही कहाणी आहे. ऍक्च्युली आपण जे न्यूजमध्ये पाहतो की या मजुरांचे सध्या खूप हाल होत आहेत, तर हेमलता डोंगरे यांना मजुरांचे हेच हाल बघवले नाहीत. झालं असं की हेमलताजी यांच्या एरियामध्ये काही मुलं परराज्यामधली मुलं जी ती कपडे विकण्याचं काम करायची, पण लॉकडाऊनमुळे ती सगळी मुलं तिथे अडकून पडली शहरामध्ये आणि त्यांचे खाण्याचे हाल सुरू झाले. अगदी उपासमारीची वेळ या मुलांवरती आली होती पण ते कुणाला सांगू शकत नव्हते. हेमलताजींच्या कानावर ही बातमी पडली आणि त्यांनी अगदी आईप्रमाणे या मुलांना घरी येण्याचं निमंत्रण दिलं आणि स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून ही जी भुकेली मंडळी होती, ही जी भुकेली मुलं होती, त्यांच्या मुखी चार घास त्यांनी भरवले आणि त्या मुलांनाही खूप छान वाटलं की खूप दिवसानंतर त्यांना घरचं जेवण खायला मिळालं होतं. सो आईच्या मायेप्रमाणे यांनी या मुलांना घास भरवलं आणि ते जे फोटोज आहे ना ते बघून खरंच म्हणजे डोळ्यातनं अश्रू येतात की आजही माणुसकी आपल्याकडे शिल्लक येणार असं एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजेच हेमलता डोंगरे. सो हेमलताजींचा हा संपूर्ण अनुभव कसा होता हे जाणून घेण्याकरता आज मी हेमलताजींना कॉल करतोय. थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहे आणि या सगळ्या विषयी आपल्याशी बोलणार आहेत त्या. डोंगरेवर सुनते रहो 93.5 रेड एफ एम. मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो.